देशभक्तीची भावना आणि मन उल्लासान भरिल्ले हृदयांत भरभरून एकवटा सोरंग हो
भारत अखंड तो भारत भव्य तो भारत भव्य तो
ज्यांना सगळ्यांच्या मनात देशप्रेमाचा भाव प्रबळ जातलो त्यांना हा देश यशस्वी जातलो सबळ जातलो. भारताची विपुलताय एकता व अखंडतायची राखण करात आणि अभंग करून दौरात. तुमच्या काळजांत एकतेचो भाव जागयात, एकठाय जायात, कर्तव्य पाळात. पंचायती राज मंत्रालय भारत सरकारावरवी भौशिक हितान प्रस्तुत.